स्तोत्र संहिता अध्याय 142. मी आपल्या वाणीने परमेश्वरास अरुळी मारतो. मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो. मी आपला विलाप त्याच्या समोर ओततो. त्यास मी आपल्या समस्या सांगतो. जेव्हा माझ्यासाठी माझा आत्मा व्याकुळ झाला तेव्हा तू माझा मार्ग जाणला. ज्या मार्गात मी चाललो त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे. माझ्या उजवीकडे न्याहाळून पहा, कारण तेथे माझ्याविषयी कुणी पर्वा करत नाही. मला कशाचाही आश्रय नाही. माझ्या जीवाची काळजी घेणारा कोणीच नाही. हे परमेश्वरा, मी तुला आरळी मारतो. मी म्हणतो तू माझा आश्रय आहेस. जिवंताच्या भूमीत तू माझा वाटा आहेस. माझ्या आरुळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे. माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडवू, कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत. मी तुझ्या नावाची उपकार स्तुती करावी म्हणून माझा जीव बंदीतून काढ. नीतिमान माझ्या भोवती जमतील, कारण तू माझ्याशी चांगला आहेस.